चाकण नगरीतील माझ्या सर्व बंधू भगिनींनो नमस्कार. मी अक्षय ज्ञानेश्वर जाधव, तुमच्या सर्वांचा लाडका आपला अक्षय. माझे बंधू आकाश ज्ञानेश्वर जाधव तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने 2/12/2025 रोजी चाकण नगर परिषद प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तरी आपण सर्व बंधू भगिनींनी अनुक्रमांक 1 असणाऱ्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा व चाकणवासियांची सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. आपला अक्षय, धन्यवाद.